chinimandi.com podcast.
ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानला 151,700 टन साखर आयात करण्यास मंजुरी. प्रांतीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान आणि पंजाब खाद्य विभागाला 151,700 टन साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. बैठक देशाच्या पंजाब राज्याचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रांतीय मंत्री, विशेष सहायक, सल्लागार, मुख्य सचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. उद्योग आणि उत्पादन मंत्रालयाच्या एका प्रतिनिधीने बैठकीत सांगितले की खासगी डीलर्सचा 4 नोव्हेंबर पर्यंत 0.445 मिलियन टन स्टॉल उपलब्ध होईल. तर सिंध ऊस आयुक्तांनी सांगितले की एकूण स्टॉक 0.565 मिलियन टन साखर 9 नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध होईल. पाकिस्तानच्या पंजाब सरकारच्या प्रतिनिधींनी बैठकीमध्ये सांगितले की गाळप हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. सिंध मध्ये ऊस गाळप नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सुरू होईल. प्रांतीय सरकारने वेळेवर गाळप प्रक्रियेमध्ये गती आणण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून मोठा दंड लावण्याचे ठरवले आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री यांनी तस्करांविरोधात कारवाईचे आदेश दिले.